आणि व्हॉट्सअपला नजर लागू नये याची काळजी सुद्धा आपल्यालाच घ्यायची आहे. म्हणजे इंटरनेटवरती सर्च कर असं म्हणण्याऐवजी गुगल कर असं जसं म्हणतो ना आपण, तसंच मेसेज करच्या ऐवजी व्हॉट्सअप कर असा बदल आपल्याला जाणवायला लागलाय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है, अलॉट करा गई हूँ मैं आपसे बातें करने के लिए. आज आपलं व्हॉट्सअप जे आहे ते 10 वर्षाचं झालेलं आहे. हॅपी बर्थडे आपल्या सगळ्यात फेवरेट ॲपला, म्हणजे व्हॉट्सअपला, ज्याच्याशिवाय आपली लाईफ ना आपण एक मोमेंट सुद्धा, एक दिवस सुद्धा इमॅजिनच करू शकत नाही. आपली लाईफ आपल्याला इनकम्प्लीट वाटते लिटरली. अगदी चॅटिंगचा अर्थ आपल्या या व्हॉट्सअपनी बदलून टाकलाय. इतक्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपमुळे चेंज झाल्यात ना. आधी ते मेसेजेस यायचे, त्याच्यासाठी चार्ज लागायचं, नंतर हे फ्रीचं व्हॉट्सअप आलं स्मार्टफोन्स आल्यामुळे. पण कसं आहे माहिती आहे का, आधी व्हॉट्सअपमध्ये फक्तच्या फक्त मेसेजेस होते, त्याच्यानंतर लोकेशन शेअरिंग आलं, त्याच्यानंतर फोटो शेअरिंग आलं, डॉक्युमेंट शेअरिंग आलं, व्हॉइस कॉल्स काय, व्हिडिओ कॉल्स काय, आणि आता व्हिडिओचे ग्रुप कॉल सुद्धा आले. म्हणजे लिटरली हे जे व्हॉट्सअप आहे ना, ते आपल्या लाईफचं इंटिग्रल, म्हणजेच अविभाज्य घटक झालेला आहे, जे आपल्या लाईफमधून कुणीही बाजूला करू शकत नाही. अनलेस अँड अंटील जर का तुमचं इंटरनेट पॅक संपला असेल किंवा रेंज नसेल, तुमच्याकडे 4G रेंज नसेल तर बरं का. त्याशिवाय व्हॉट्सअप आणि आपण अगदी एक दिल एक जा असं आपलं नातं आहे, त्याच्यामध्ये काही एक चुकीचं नाहीये. म्हणजे प्रत्येक एका गोष्टीला दोन जे बाजू असतात त्या असतात, चांगली बाजू असते वाईटही बाजू असते. तशी व्हॉट्सअपची चांगली बाजू कुठली आहे आणि वाईट बाजू कुठली आहे काय वाटतं तुम्हाला सांगा बरं. मला पटकन कॉल करा 9607007935 वर. व्हॉट्सअपचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत दोन्ही गोष्टी सांगायचे तुम्हाला, पटकन कॉल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.